Hello and welcome to Spiritual Odyssey with Nagarao. I'm your host Ashok Kadam and I'm truly honored to bring you this space where music, memories and meaning come together. This podcast is about the wisdom, the traditions and stories that shape who we are and the spirit that connects generations. In this episode, my father will share a song that celebrates the goodness in both the old generation and the new generation. This song, I think, is a gentle reminder where every generation adds something valuable to the story of humanity. Because I believe that the old generation has given us the patience, the discipline and simplicity, but the new generation brings us the element of energy, ambition and innovation. Both carry gifts that make the world richer. Here is Nagarao with his soulful reflection on goodness of generations past and present.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण पाहतो पुष्कळसे जुने लोक म्हणतात की आमचीच पिढी चांगली होती, आमचा जमाना चांगला होता. आणि पुष्कळसे लोक म्हणतात, नवीन वाले म्हणतात, नाही नाही आमचाच जमाना बरा आहे. आता जुना काय, जुने सगळे गावंडळ लोक होते, सर्व शिकलेले कमी होते, आताचे लोक चांगले शिकवून आहेत, पुढे पुढे गेलेले आहेत, अशा प्रकारचं दोघांमध्ये आपल्यामध्ये म्हणतात. पण खरे आपल्याला ह्या गीतातून आपल्याला सांगायचं एवढंच आहे की जुनी आणि नवीन दोन्ही चांगलेच होते. हे सामाजिक दृष्टिकोन लोकांमध्ये आला पाहिजे. कोणी दुसऱ्या एकमेकाबद्दल टीका करणं गलत आहे म्हणून ही गोष्ट आता आपल्या गीतामध्ये ऐकूया.
लई वेळ लागल सांगायला हो, लई वेळ लागल सांगायला, लई वेळ लागल सांगायला हो, लई वेळ लागल सांगायला. पहिले होते धोतरवाले, औ पहिले होते धोतरवाले, आता आले बेल बटन वाले, आता आले बेल बटन वाले. लागले रस्ते झाडायला हो, लई वेळ लागल सांगायला, लई वेळ लागल सांगायला हो, लई वेळ लागल सांगायला. पहिले होते दूध दुखते, अहो पहिले होते दूध दुखते, आता आले दारूचे गुत्ते, आता आले दारूचे गुत्ते. लागले पिऊन भांडायला हो, लय वेळ लागल सांगायला, लय वेळ लागल सांगायला हो, सांगायला सांगायला सांगायला. पहिले होते कास्टेवाल्या, पहिले होते कास्टेवाल्या, आता आल्या गोलसाडीवाल्या, आता आल्या गोलसाडीवाल्या. लागल्या ठुमकत चालायला हो, लय वेळ सांगाय सांगायला, लागल्या ठुमकत चालायला हो, लय वेळ लागल सांगायला, सांगायला सांगायला सांगायला. लय वेळ लागल सांगायला, सांगायला सांगायला सांगायला, लय वेळ लागल सांगायला. पहिले होते भजन कीर्तन, पहिले होते भजन कीर्तन, आता आलं दूरदर्शन, आता आलं दूरदर्शन. लागले टीव्या बघायला हो, लय वेळ लागल सांगायला, लागले टीव्या बघायला हो, लय वेळ लागल सांगायला, सांगायला 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 हो, लय वेळ लागल सांगायला. पहिले होते बैलबंडीवाले, पहिले होते बैलबंडीवाले, आता आले मोटरसायकलवाले, आता आले मोटरसायकलवाले. लागले धूळ उडवायला हो, लय वेळ लागल सांगायला, लय वेळ लागल सांगायला हो, लय वेळ लागल सांगायला, सांगायला 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 हो, लय वेळ लागल सांगायला. पहिले होती एकच पार्टी, पहिले होती एकच पार्टी, आता आल्या 17 पार्ट्या, आता आल्या 17 पार्ट्या. गावाचं तीन तिरा करायला हो, लय वेळ लागल सांगायला, लय वेळ लागल सांगायला हो, सांगायला लागल सांगायला, सांगायला 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 हो, लय वेळ लागल सांगायला.
वा 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 वा, दॅट वॉज अमेझिंग अमेझिंग परफॉर्मन्स डिअर फादर. आय थिंक यू टच अपॉन रिअली रिअली व्हेरी सटल यू नो इन्साइट्स अँड सटल एक्सपिरियन्स दॅट यू हॅव हॅड यू नो अक्रॉस द जनरेशन्स. So all to my all my viewers, thank you for joining us, and because
old and new generation, yeah,
yes, right, indeed, I think you have been part of both.
Yes, both,
and it's truly remarkable, you know,
experiencing both.
Yes,
yeah, old and new,
you know, this, I mean, you're one of those rarest of rare sapiens, I could say, you know, who have been there and done that across the generations.
Yeah.
And you know, I salute to your you know, the insights and the wisdom that you brought us, and I hope the viewers enjoyed as well. You know, thank you viewers for joining us on this occasion, and because I truly believe that each generation has its own light, but the old guiding us with wisdom is in itself makes it magnificent, right? And the new inspiring is always there with the visionary mindset, but always backed up with the old wisdom, which always guides us towards the remarkable, a shared responsibility of the humankind. Yeah. And so let's together create a balance and continuity and the hope that we should strive for the humanity and the humankind. This has been Spiritual Odyssey with Nagarao. I'm your host, Ashok Kadam. Until next time, may we honor the past and embrace the future with equal grace.
Okay. Thank you.